नमस्कार, मी भावना टोले. आम्ही मुलाखत घेत आहोत मुकुंद माधू खरकुटे. ते राहायला आहेत गोंद ह्या गावात, तालुका पेठ, जिल्हा नाशिक. आजची तारीख आहे 3 जुलै 2025 आणि वेळ आहे 1:06. हे पहिलं सत्र आहे आणि ही मुलाखत पास्ट या प्रकल्पासाठी आहे. तुम्ही तुमची ओळख करून द्या.
माझं नाव मुकुंद माधव खुरकुटे, राहणार गोंदे, तालुका पेठ, जिल्हा नाशिक.
तुमचं वय सांगा.
माझं वय 70.
तुम्ही किती वर्ष वैद्यूचं काम करताय?
वैद्यूचं काम कमीत कमी मी 35 वर्षापासून केलंय. हा,
मी असंच ठेवीन, म्हणजे तुमचा पण आवाज येईल, माझा पण आवाज येईल. ठीक आहे. तुम्ही कोणत्या प्रकाराच्या आजारासाठी औषधं तयार करता?
आम्ही जे मुतखड्यावर जंगलात जायचं, सागाचं बी आणि आपले एक बारीक झुडूप राहतं ते, म्हणजे त्याचं मुळं, त्याला कुरडू सांगत, त्यात कुरडूचं मुळं आणि एक नदीला राहतं असं काट्याळं झाड, त्याची मुळं. हां, म्हणजे असे 3 वस्तूची मुळं, त्याला कुळूस ना सांगत, त्यात असे 3 वस्तूची मुळं ते आणायची, त्याचा बारीक भुकटी करायची आणि ती सकाळीच उपाशी पोटी ते माणसाला रात्रभर रमत टाकायची, सकाळी उपाशी पोटी ते पाणी 1 कप घ्या लावायचं. हां, असं कमीत कमी 3-4 दिवस ते पाणी घेतलं, म्हणजे हे खास मुतखड्यासाठी. परत त्याच्यावर अंगाला टोमसा येणं, अंगाला त्याला नाळघोट सांगतात आमच्या आदिवासी भाषेत.
हां,
अंगाला सूज येणं, हां अंगाला पूर्ण सूज येते ना, त्याला आमचे आदिवासी भागात नाळघूट सांगत, त्यात त्याच्यासाठी वनस्पती आपलं रुईचं झुडूप, रुईचं पानं, वरचा शेंडा, ते शेंडं कमीत कमी 10-12 ते शेंड तोडून घ्यायचं, वरचं कवळं कवळं आणि त्याची बारीक अशी भुकटीक बनवायची, वले याची आणि ते त्याला गुळात म्हणा किंवा याच्यात खायला द्यायचं, असं गुळाच्या गोळ्या करून ते खायला द्यायचं, संपूर्ण सूज कमी होऊन जाते.
अजून दुसरं काही आजार आहे?
हां, परत जे बाई माणसाचे स्त्रीचे अंगावरून जे पांढरं पाणी जातं, जी रुईची सफेद रुई राहते, सफेद रुई, ते सफेद रुईचं जे मूळ आहे ते मूळ काढून त्याचं कुटून पाणी प्यायला द्यायचं. परत अजून बाईचे जे अंगावरून लाल पाणी जात आहे, ते लाल पाण्यासाठी आपले कुंभईचं झाड, कुंभईचं झाड आणि पळसाचं झाड, याची साल काढून घेऊन यायची, त्याची बारीक हे भुकटी बनवायची आणि ते पाणी करून गाळून प्यायला द्यायचं. असं किती 2-3 दिवस दिलं ना तर ते कमी होऊन जात आहे. परत अजून तुम्हाला सांगतो, आपलं लघवी बदलणं, माणसाची लघवीत बदल, काही लघवी एखाद्या वेळेस लाल होते, काही वेळेस अशी म्हणजे आपले दुधासारखी लघवी होते, काही एखाद्या वेळेस तेलासारखी होते, याला आमच्या इकडं आदिवासी भाषेत प्रमा सांगतात, परमा सांगतात. मग त्याला ना पळसाच्या झाडावर पिपळ पाहिजे किंवा पिपळाच्या झाडावर पळस पाहिजे, या दोन्ही झाडांची साल आणायची, ती कुटून आणि त्याचंही पाणीच असं हे करायचं, गाळून आणि ते प्यायला द्यायचं. त्याच्यावर पत आहे, तेलकट नाही खाय, तेलकट नाही द्यायचं, तिखट नाही खायला द्यायचं, आंबट, असं 8 दिवस म्हणजे हे आजार व्यवस्थित होऊन जातात.
अजून कोणते आजार?
हां अजून आहेत ना, आता एखाद्या वेळेस आपली माणसं शारीरिक आजारात एखादे टाईम आलं, कोणताही आजार झाला तर कमीत कमी पिपळाची साल, पिपळाची साल ही 52 आजारावर चालते.
अच्छा
52 आजारावर म्हणजे पिपळाची साल तुम्हाला सांगतो मुतखड्यावरही चालते. पिपळाची साल जर सतत दर दिवशी जर ती अशी कुठून पेली तर मुतखड्यावरही चालते. मग परत अजून जे काही जनावर काही असं त्याला जखम झाली जनावराला तर ते आमच्या इकडे त्याला गवत सांगतात, असं गवत राहत असं मळवासारखं, त्याचं मूळ काढून त्याचे असे मानेलं बांधलं का ते बरं होऊन जात आहे, ती जखम बरी होते. त्याला ते गवतच राहत आहे म्हणजे. किंवा बाई माणसाला संतती होत नसेल तर पाहे का असं एक झाड आहे, वेल आहे, ती वेलाला असा फळ येत आहे आपली गोमेट याच्यासारखा तोंडावळासारखा, त्याला गोमेट सांगतात आमच्या आदिवासी भागात गोमेट. मग त्याचं खालीचं मूळ त्याला असं बारीक बारीक गाठी राहतात, ते खाल खोल खणावा लागत आहे. मग ते मूळ काढून आणायचं, त्याचे त्याचं आपले संजीवनी मंत्राने त्याला जपून त्यांना असं त्याचं 7 तुकडं पाडायचं बारीक बारीकला, ते खायला दिलं तर बाई माणसाला संतती होते. हां संतती होते. किंवा अजूनही पहिला आमचा होता की आपण आता शस्त्रक्रिया निघल्या मग आता आपल्याला संतती नको पाहिजे तर त्याच्यावरही आमचे पहिला औषध वनस्पती होती जी आपले वांझट केळ, केळ जिला केळाच येत नव्हती ते केळीची मुळं ते बाईला कुठून प्यायला दिली का संतती होत नव्हती म्हणजे ह्या वनस्पत्या.